आकाशवाणी नागपूर समृद्धी शृंगारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटी सुधारणा देशवासियांसाठी बचत उत्सव असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। स्वदेशी वापरावर भर देण्याचं केलं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा रन फॉर नशामुक्त भारत कार्यक्रमाचा प्रारंभ। नागपूरच्या कोराडी देवस्थानासह शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त राज्यात जय्यत तयारी। आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोरमध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना। आता सविस्तर बातम्या। देशभरात उद्यापासून जीएसटी सुधारणा लागू होणार असून हा देशवासियांसाठी बचत उत्सव आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। त्यांनी देशवासियांना आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं।
कल से देश में जीएसटी बचत उत्सव शुरू होने जा रहा है। इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे। हमारे देश के गरीब, मध्यम वर्गीय लोग, न्यू मिडिल क्लास, युवा, किसान, महिलाएं, दुकानदार, व्यापारी, उद्यमी सभी को ये बचत उत्सव का बहुत फायदा होगा।
देशाची आजची परिस्थिती आणि भविष्यातली स्वप्न लक्षात घेऊन जीएसटी प्रणालीत सुधारणा केल्याचं मोदी यांनी सांगितलं। आता 5 आणि 18% अशा दोन स्लॅबमध्ये जीएसटी आकारला जाणार आहे। त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होतील, सूक्ष्म लघु उद्योगांनाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं पंतप्रधान म्हणाले। जीएसटी सुधारणांमुळे देशातली गुंतवणूक वाढेल, विकासाचा वेग वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपल्या दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू विदेशी आहेत, त्यांचा त्याग करून स्वदेशी सामानच खरेदी करावं असं आवाहन मोदी यांनी केलं। तसंच राज्यांनीही स्वदेशी उत्पादनाला वेग द्यावा, केंद्र आणि राज्यांनी मिळून काम केलं तर आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला। आत्मनिर्भर भारताचं स्वप्न लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासावर अवलंबून असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी उत्पादनावर भर दिला। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे। त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किंमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे। यासंदर्भात अमरावती येथील सौंदर्य प्रसाधनांचे विक्रेते सचिन लहाने यांनी प्रतिक्रिया दिली।
सेंट्रल गव्हर्नमेंटने जे जीएसटीचे रेट दर कमी केलेले आहे त्यानुसार उद्यापासून एमआरपीवर जे पहिले 28% जीएसटी लागू होती ती आता 12% आलेली आहे। त्यामुळे निश्चित ग्राहकांना फायदा होईल आणि उद्यापासून तो फायदा चालू होईल ग्राहकांना।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75व्या वाढदिवसानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा रन फॉर नशामुक्त भारत कार्यक्रमाचा शुभारंभ केला। नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई या संकल्पनेवर आधारित या नमो रन मॅरेथॉनमुळे आपली तरुणाई देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचं तसंच देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या पुढाकारानं नमो युवा रन आयोजित करण्यात आलं होतं। बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद मतदारसंघात देखील नमो युवा रन मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती। शहरातील युवक युवती तसंच सर्व स्तरातील नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते। सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे। केंद्र सरकारनं देशात यूपीआय क्रांती घडवून आणल्यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे। यामुळे डिजिटल पेमेंट करणं सोपं आणि सुरक्षित झालं आहे। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया।
केंद्र सरकारने गेल्या दशकभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले आहेत। यूपीआय हा या बदलातला महत्वपूर्ण भाग आहे। 2016 देशात यूपीआय सुविधा सुरू झाली। विविध बँक खाती एकाच एप्लिकेशनमध्ये एकत्रित आल्यामुळे पेमेंट करणं सुलभ झालं आहे। यूपीआयमुळे झालेल्या फायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हणाले होते।
साथियों, यूपीआय का हमारा प्लेटफॉर्म आज दुनिया को अजोबा कर रहा है। हमारे में सामर्थ्य है। रियल टाइम ट्रांजेक्शन में 50% अकेला भारत यूपीआई के माध्यम से करता है।
गेल्या 9 वर्षात यूपीआयचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे। ऑगस्ट 2025 मध्ये युपीआयद्वारे 20 अब्ज रुपयांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार झाल्याची नोंद आहे. युपीआयचा विस्तार आता देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाला आहे. संयुक्त अरब अमिराती, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मॉरिशस, फ्रान्स यांसारख्या देशातही आता युपीआयचा वापर होत आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यात आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यात युपीआयनं महत्वाची भूमिका बजावली आहे.
जनतेच्या विश्वासार्हतेच्या बळावर आज कोराडी, महादुला, कामठीसह नागपूरच्या भागातील अनेक वर्षांपासून झोपडीत राहणाऱ्या व्यक्तींना ते राहत असलेल्या जागेची सनद देता येणं शक्य झाल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. सेवा पंधरवाड्यात राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अनुषंगानं नागपूर जिल्ह्यातील महादुला येथे कोराडी देवीच्या महाप्रवेशद्वाराजवळ आयोजित गरजू लाभार्थ्यांना पट्टे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून नवरात्र महोत्सवासाठी राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, सप्तशृंगी आणि माहूर या शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात नागपूर जिल्ह्यातील कोराडी देवस्थानासह देवीच्या सर्व मंदिरांमध्ये लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. इतर गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्री आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगर परिवहन महामंडळानं शहरातील जनतेसाठी 110 विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना प्रवास करणं अधिक सोयीस्कर होणार आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सेवक रथ मोबाईल वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे. हे युनिट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना उपचार सेवा देईल अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा परिसरामध्ये 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. काल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजे म्हणून तसे सर्वे करण्याचे, पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित सर्व गावचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सहायक असेल या सगळ्यांना दिलेले आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धचा याआधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकल्यास भारताला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल. अंतिम सामना येत्या 28 डिसेंबरला होणार आहे. येत्या काही तासांत चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तसंच भंडारा, नागपूर, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या यवतमाळ आणि गडचिरोली इथं वादळाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात हालूर गावातल्या महिलांच्या पुढाकारानं सर्व ग्रामस्थांनी मिळून गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या पाठिंब्यानं गावाच्या समग्र विकासासाठी गावातल्या महिलांनी हे ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटी सुधारणा देशवासियांसाठी बचत उत्सव असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. स्वदेशी वापरावर भर देण्याचं केलं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा रन फॉर नशामुक्त भारत कार्यक्रमाचा प्रारंभ. नागपूरच्या कोराडी देवस्थानासह शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त राज्यात जय्यत तयारी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोरमध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.